क्या लगता है आपको, आधे घंटे का जो लंच टाइम है ना, वो आपके कामों को फास्ट करवाएगा? वो जो साहब है ना वहाँ पे बैठे हुए, वो वापस आएंगे जल्दी टाइम पर?
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहाँ पर फिर से एक बार लौट कर आ चुकी है. शोच्या शेवटच्या तासात आपण आलेलो आहोत आणि आजचा प्रश्न असा होता की अर्ध्या तासाचा आता लंच ब्रेक असणार आहे. म्हणजे कसं आहे, गोष्टी पटापट होतील, एकचा लंच ब्रेक डायरेक्ट चारच्या चहालाच उगवणार नाही तो साहेब जो आहे तो. सो यावरती तुमचं मत काय आहे, खरंच कामांवरती इफेक्ट होईल का या गोष्टीचा?
गुड इव्हनिंग महक, गौतम बोलतोय नांदेडवरून. महक, प्रश्न छान आहे तुझा, बट मुळात मला असं म्हणायचं की लंचची वेळ कमी करणे किंवा कामाच्या वेळा वाढवणे यापेक्षा लोकांची कामावरून निष्ठा वाढली पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. नसतं काय माहितीये का की तुम्ही वेळा कमी कराल किंवा वाढवाल तर काही फरक पडत नाही, ते सर्व वरवरचं आहे. एक तारखेला जेव्हा आपल्या खात्यामध्ये पगार जमा होता ना, तेव्हा आपल्याला शरम नाही वाटली पाहिजे की अरे आपण काम तर काहीच नाही केलं आणि आपण एवढे पैसे उचलतोय.
राईट,
ही जी भावना लोकांमध्ये जेव्हा वाढीस लागेल ना तेव्हा सर्व कामं सुरळीत होतील.
तुझ्याकडे कसा सीन असतो, तुझ्याकडे लंच टाइम किती असतो?
माझा लंच टाइम ऍक्च्युली 1 ते 1.5 आहे माझा लंच टाइम,
म्हणजे अर्धा तास असतो.
हो, अर्धा तास, आणि मग अर्धा तासच आहे तो. लोक त्याला एक्सटेंड करतात त्यांच्या ऍडजस्टमेंट साठी, ते चुकीचं आहे. ते असं गव्हर्नमेंट सर्वंटला कचरा समान लेखण्याची आपली प्रवृत्तीच आहे.
हो, ते तर बरेच लोक करतात कारण की मोस्ट ऑफ द टाइम्स आपण तसा एक्सपिरियन्स केलेला आहे, म्हणून जे काही चांगले लोक आहेत त्यांना मग आपण तेच कन्सिडर करतो, तसंच कन्सिडर करतो.
एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, कामावर लिस्ट होत.
यांनी अगदी बरोबर सांगितलं आहे की आपण जर का आपल्या कामाच्या बाबतीत सिरियस असू ना तर मग आपण याची टाळाटाळ वगैरे करणार नाही, आणि जो आपला लंच ब्रेक अर्ध्या तासाचा असतो तो आपण 3-3 तास वाढवणार नाही. खरंच तुमचं मत काय मला सांगा, आता कॉल करा 9607007935 किंवा मग तुम्ही मला सांगू शकता माझ्या सोशल मीडिया हँडलवर, तिकडे पण याच संदर्भातली एक पोस्ट मी टाकली आहे, तिकडे सुद्धा तुमचं मत कळवा. बाकी गाणे आपले यहाँ पर रेडी है, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर. मैं आपके साथ है, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.